श्रीरामचंद्राकरुणासमुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोधातला पहिला दशक पहिला समास पाहतो आहोत। फलश्रुती काय ते समर्थ सांगतायत। श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा। आपण ज्या क्रिया करतो आहोत त्याच्यात पालट घडवून आणायचं आहे आणि संशयाचं मूळ दूर करायचं आहे। कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही अशा तऱ्हेनं नीट समजून घेऊन प्रत्येक कृती देहाची मनाची बुद्धीची व्हायला पाहिजे। आचार विचार शुद्ध व्हायला पाहिजे। मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। समर्थ म्हणतायत की हा खरं म्हणजे सोपा मार्ग आहे। जर हा ग्रंथ नीट अभ्यासला संत सद्गुरू भेटले त्यांनी आपल्याला जर मार्गदर्शन केलं तर मार्ग सापडे सुगम। सामान्य माणसाला परमार्थाचा मार्ग हा अवघड वाटतो त्याचं कारण त्याला कळलेलं नसतं की नेमकं काय करायचं आहे। परमार्थाचं जर वर्म कळलेलं असेल तर खूप काही कर्मकांड करायचं नाहीये। इकडं तिकडं कुठं फिरायला नको आहे। हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत फिरायचं ह्या देवळात त्या देवळात त्या देवळात निरनिराळी तीर्थक्षेत्र ह्याची खरं म्हणजे आवश्यकता नाहीये। करायचं असेल तर करावं परंतु ज्याला वर्म कळलं त्याला समर्थ सांगतात आणि सगळेच संत सांगतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा। ज्या परमेश्वराच्या शोधासाठी असी तू हिमाचल तू फिरतो आहेस तो परमात्मा अरे तुझ्या अंतःकरणातच आहे। ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। तोच ईश्वर तुझ्या अंतःकरणात आहे त्याचं स्थान समजून घे त्याच्याकडे जाण्याचा मार्ग समजून घे तो तुला सद्गुरू सांगतील। आणि तो जर लक्षात आला तर तुला लक्षात म्हणजे कळलेली की कुठेही फिरायचं नाहीये नेमकं त्या मार्गाने जायचं आहे। त्यासाठी आपला संसार टाकण्याचीही गरज नाहीये। स्वधर्म कर्म तर टाकायचंच नाहीये त्यामुळे प्रपंचात राहून आपली नित्य कर्म करता करताच आपल्याला परमार्थाचं जे ध्येय आहे आत्मधन आत्मदर्शन ईश्वर दर्शन हे प्राप्त करून घेणं शक्य आहे। फक्त कळलं पाहिजे मात्र नेमकं की प्रपंचात असतानाच देहात असतानाच विदेही अवस्था प्राप्त करून घेणं प्रपंचात असतानाच परमार्थी होणं संबंध प्रपंचच परमार्थ रूप करणं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे वर्म कळलं पाहिजे। म्हणून ते म्हणतात मार्ग सापडे सुगम। सुगम मार्ग आहे आत वळायचं आहे। अखंड आपली जी दृष्टी बाहेर आहे इंद्रिय पंगस्त झालेली आहे आणि मन आणि इंद्रिय बुद्धी सगळी जी बाहेर ओढली जाती आहे त्या इंद्रियांकडून विषयांकडून इंद्रियांना आत वळवायचं आहे मनही आत वळवायचं आहे आणि अंतर्मुख होऊन आपल्याला आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे। मनाला बाहेरच्या वृत्तीकडून आवरलं तर ती सहजच आत्म्याच्या ठिकाणी जाऊन बसते। भगवंतही त्या बाबतीत तेच सांगतात की मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेश निवशिष्यशी मय्येव आत ऊर्ध्वम न संशया। आधी प्रतिज्ञापूर्वक भगवंतांनी सांगितलंय। ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणतात तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। तू माझ्या ठिकाणी आहे, पण माझ्या ठिकाणी ह्याचा अर्थ बाहेर कुठं नाही, आपल्याच मध्ये। नाभीत कस्तुरी असता जवळी हिंडे रानो माळी मृग जैसा, तशी सामान्यता अवस्था होते की आत आपल्या जवळ आहे। समर्थ म्हणतात, जुने ठेवणे मी पणे आकळेना। अरे तुझंच ठेवणं आहे, तुझ्याच जवळ आहे, पण तुझा जो मी पण आहे, जो अहंकार आहे, तुझी जी देहबुद्धी आहे, त्यामुळे तुझंच ठेवणं तुला सापडत नाहीये। आणि ते तुला जर सापडून घ्यायचं असेल तर कुठेही न हिंडता ह्या सुगम मार्गाने तू जा। शास्त्राच्या मध्ये पडू नकोस। शास्त्राशास्त्रामध्ये सुद्धा भांडण आहे। कशासाठी शास्त्रात भांडण आहे? हे विश्व कसं निर्माण झालं हे निर्णाळी शास्त्र आपापल्या पद्धतीनं सांगतायत। अनेक वाद त्याच्यातून निर्माण झालेले आहेत। विवर्तवाद आहे, परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, चिद्विलासवाद आहे, अनेक प्रकारचे वाद आहेत। परंतु या वादात न पडता संतांनी जर आपल्यावर काय मोठे उपकार करून ठेवलेले असले तर त्यांनी या सर्व शास्त्रांचा समन्वय घालून स्वतःच्या अनुभवाने एक सरळ सोपा आनंदाचा मार्ग निर्माण करून ठेवलेला आहे। आपण त्या मार्गाने नुसतं चालायचं आहे। ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, सुखाच्या पावटी येई जे जयाचिया भेटी। ज्याच्या भेटीला यायचंय ना अत्यंत सुखाच्या पावलाने यायचंय, पण सुखाच्या पावलाने याचा अर्थ लोळत लोळत परमार्थ झाला असं होत नाही। काहीही खातायत, काहीही पितायत, कुठेही जातायत, कुणातही बसतायत आणि परमार्थ झाला असं संभवत नाही। त्याला यम नियम जे सांगितले आहेत, काही मर्यादा आहेत, संयम आहे, खाणं पिण्यावर आहे, काही पथ्य पाळायचं आहे। रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे। पथ्य न पाळता जर आपण रामनाम उदंड घेत असलो, कशासाठी नाम घेतो हे जर कळत नसलं, कुठं पोचायचं आहे हे जर कळत नसलं, तरी 13 कोटी जप करून देखील काही होणार नाही। आणि नेमकं जर वर्म कळलेलं असेल तर एक नाम देखील आपल्याला तिथं नेऊन बसवायला समर्थ आहे। एक नाम देखील अशा पद्धतीनं, अशा तीव्र संवेगानं आणि योग्य त्या मार्गाने जर गेलं तर जीवाला त्या शिवाची भेटच घडवून आणतं असं ते नामाचं महात्म्य आहे। पण जोपर्यंत ते कळलेलं नाही तोपर्यंत उदंड माळा ओढून देखील त्याचा उपयोग होतो असं दिसत नाही। अनेक मंडळी आहेत नित्य नियमाने ठराविक माळा जपता आहेत, परंतु त्यांच्यात काही परिवर्तन झालेलं दिसत नाही। त्याचं कारण त्यांना नामाचा काय उपयोग आहे आणि आपल्यामध्ये कसा बदल करायचा आहे ही कल्पना आलेली नाही आहे। पण वस्तुतः काय करायचं आहे असं विचारलात तर हा सुगम मार्गाने जायचा आहे। नलगे साधन दुर्गम, कोणतीही कठीण वाटचाल नाहीये। काही मंडळी मोठी कठीण करतात साधना करायची असली, म्हणजे चारी बाजूने अग्नी पेटवायचा त्याच साधनेला बसायचं आहे, किंवा थंडीमध्ये जाऊन पाण्यात बसायचं आहे, उलटं टांगून घ्यायचं आहे, एक पायावर उभं राहून तपश्चर्या करायची आहे। हठयोगाची जी काही साधन आहे अवघड साधन आहे, पण भगवंतांनी सांगितलं 12व्या अध्यायामध्ये की क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम। त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, रोग जाय दूध साखरे तरी निंबका पिवावा। अरे एवढी कठीण साधना करण्याचं कारण नाही आहे। राजयोगाचा जो मार्ग आहे, भक्तीसहित योग जो आहे, तो नीट जर समजून घेतलास आणि सोहम साधना हा जो मार्ग आहे, जीव थेट शिवापर्यंत जाऊन पोचतो। फक्त समजलं पाहिजे आणि त्या समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे आणि त्याबरोबर भाव पाहिजे। जी स्थूल बुद्धी बाहेर विज्ञानामध्ये आहे किंवा इतर शास्त्रामध्ये आहे त्या स्थूल बुद्धीचा इथं उपयोग होत नाही। इथं जी बुद्धी लागते ती शुद्ध बुद्धी लागते, आग्रबुद्धी लागते। अशी जर का वन पॉइंटेड अटेन्शन म्हणतात तशी जर शुद्ध बुद्धी असेल तर ती बुद्धी आणि निर्मळ मन, जे सत्कर्म आणि नामस्मरणाने निर्मळ होतं असं जर मन बुद्धी असेल तर आहे तरी परम सुगम। सुगम आहे, तुझी तयारी काय ते बघ, जन्मजन्म काय केलंस ते बघ, ह्या जन्मात तुझी काय साधनं झाली ते बघ, चांगली कर्म हातून घडली का वेडीवाकडी कर्म घडली बघ, मनावर काय लेप उठलेले आहेत ते बघ। हे लीट लक्षात जर घेतलंस तर त्याच्यातून जायला सोपं आहे। न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। सायुज्य मुक्ती, चार मुक्तीपैकी ज्या पहिल्या तीन आहेत, सलोकता, स्वरूपता आणि समीपता, द्वैतातील भक्ती आहेत, आणि सायुज्य मुक्ती ही अद्वैत भक्ती आहे। त्या ठिकाणी जीव शिवरूप होतो, पुन्हा वेगळा होत नाही। पण हे होण्यासाठी काय करायला पाहिजे तर आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी। समर्थांनी नवविधा भक्ती सांगताना शेवटची आत्मनिवेदन भक्ती जी सांगितली आहे ती झाल्याशिवाय सायुज्य मुक्ती नाही। म्हणून न होता आत्मनिवेदन न चुके जन्ममरण. जन्ममरण जर चुकायचं असेल तर आत्मनिवेदन झायला पाहिजे, तोपर्यंत जन्ममरण चुकत नाहीये. त्यामुळे इथपर्यंत जर पोचायचं असेल, ते वर्म जाणून घ्यायचं असेल, तर हे ग्रंथ जो आहे अशा तऱ्हेचा ग्रंथ जर वाचनात आला, त्याचं नीट श्रवण मनन घडलं, तर तुला सायुज्य मुक्ती दूर नाही, तुला सहज ती प्राप्त होण्याची शक्यता आहे. कडक साधना केली देहभाव घालण्यासाठी, तर पुष्कळा ती व्यक्ती जास्त आणखीन कठोर आणि रुक्ष बनती, रागीट बनती. आणि ज्या परिणाम साधनेचा जो व्हायला पाहिजे, नम्रता, प्रेमळपणा, भाव, हे जे निर्माण व्हायला पाहिजे, ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, हे होण्याच्या ऐवजी काहीतरी वेगळाच त्याच्यावर परिणाम होतो. आणि म्हणून ते म्हणतायत की असं काही करायला नको आहे, मार्ग सापडे सुगम. अहंकार गेला पाहिजे. जे जे काही आपण करतो ते अहंकार घालवण्यासाठी आपण करतो आहे याची जाणीव पाहिजे. कारण अहंकार काय आहे, देहाची निर्मिती ज्या वेळेला होते त्याच वेळेला अहंकार येतो. पाचाची गाठी पडे तर देहाहंकारू उघडे. पाचाची गाठी पडल्यानंतरच देहाहंकार येतो, मी देह असं म्हणायला लागतो. हा देहभाव घालवण्यासाठी कडक साधना केली जाते. पण ते म्हणतात जर नीट आपण त्याचा विचार केला आणि वर्म समजून घेतलं आणि काय आपल्याला करायचं आहे, कोणते विकार घालवायचे, आणि त्या दिशेनं जर आपली साधना होत असेल तर अवघड काही नाही आहे. नुसती शास्त्र चर्चा जर करत राहिलं तर शब्दजालम महारण्यम असं म्हटलेलं आहे. शब्द उपकाराची राशी बरोबर आहे, शब्द पाहिजेत आपल्याला नाही असं नाही, पण त्या शब्दाच्या मध्ये फार गुंतायचं नाहीये. ते शब्द देखील जात नाहीत अशा ठिकाणी जाऊन आपल्याला पोचायचंय. नाम घेता घेता सुद्धा नाम ज्या ठिकाणी थांबून गेलेलं आहे अशी एक स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. त्यामुळे हे नीट जर समजलं तर मार्ग सापडे सुगम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. समर्थ म्हणतात ह्याच्यामध्ये ग्रंथात फलश्रुती जर काही असेल तर नासे अज्ञान दुःख भ्रांती. नासे असा शब्द समर्थांचा आवडता शब्द आहे. नासे ह्याचा अर्थ एकदा एखादी वस्तू नासली की आपण तिला पुन्हा स्पर्श करत नाही, ती त्याज्यच ठरवली जाते. तसं ह्या ग्रंथाचा परिणाम काय होणार आहे, अज्ञान नासे, अज्ञान पूर्ण जाणार आहे. आणि अज्ञान जाण्यासाठीच साधना करायची. ज्ञानाने अज्ञान जातं आणि ते ज्ञान जे आहे ते आपल्या जवळच आहे, ते फक्त प्रगट व्हायचं आहे. म्हणून अज्ञान नासलं की ज्ञान प्रगट होत असतं. आणि ज्ञान म्हणजे काय, पहावे आपण असे आपण. तर हे जे अज्ञान आड येत आहे ते दूर करण्यासाठी सगळी आपली साधना आहे. म्हणून अज्ञान नाशणं त्याचबरोबर दुःख आणि भ्रांती देखील नासायची आहे. दुःख कशामुळे होतं, दुःख देखील देहाभिमानाच्या पोटी दुःख असतं. वस्तुतः मी आत्मा असताना मी देह आहे असं समजतो, देहाला लागलेली माझी आहे तसं समजतो, माझे घर, माझा संसार, माझं वैभव, असं मी माझे माझे. म्हणून एका ठिकाणी समर्थ म्हणतात माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कोळाभिमाने. काही कारण नसताना आपल्यावर काही नसतं वस्तुता, सगळा संसार सुद्धा परमेश्वराच्या चरणी वाहून टाकावा. समर्थ किंवा संत जे असतात ते आपल्या सकट सगळा संसार परमेश्वराच्या चरणी वाहतात आणि आपल्या वाट्याला जेवढं कर्तव्य कर्म आलंय असेल तेवढं उत्तम प्रकाराने करतात. पण हा बोध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दुःख आहे. म्हणून दुःख देखील परमेश्वराने निर्माण केलं असं म्हणण्यापेक्षा आपणच आपल्या विचाराने अपेक्षेने दुःख निर्माण करत असतो. म्हणून इथं म्हणतात ज्ञान जर झालं तर अज्ञान आणि दुःखही संपतं, भ्रांतीही संपते. भ्रांती कशाची, हीच भ्रांती, विश्व आहे असं वाटणं, विश्व खरं आहे असं वाटणं, मी देह आहे असं वाटणं, ही भ्रांतीच आहे. म्हणून ह्या ठिकाणी एका म्हटलंय भ्रमेणाहम भ्रमेणत्वम भ्रमेणोपासका जना भ्रमेणेश्वर भावत्वम भ्रममूलम इदम जगत. हे सगळं जगत माझ्या सकट जे आहे, जी उपाधी दिसते आहे, हे सगळं वस्तुतः भ्रम आहे. परंतु हा जो भ्रम आहे या भ्रमामध्ये देखील दोन प्रकारचे सांगितलेत, एक संवादी आणि विसंवादी भ्रम आहे. विसंवादी भ्रम आहे तो आपल्या आड येणार आहे आणि संवादी भ्रम जो आहे तो आपल्याला पोषक आहे, भगवत प्राप्ती करण्याकरता तो आपल्याला उपकारक आहे. नाहीतर आपण आता ही जी साधना करतो ही साधना ही भ्रमच आहे. मी तू हा भ्रम, साधना हाही भ्रम, आपण जे काही ग्रंथ वाचन करत असतो, चिंतन करत असतो, हे देखील सगळं भ्रमातच येतं. परंतु हे केल्याने आपण त्या भ्रमातून बाहेर पडत असतो आणि इतर ज्या गोष्टी आपण देहभावावर येऊन संसारात गुंतून जे काही करत असतो तो विसंवादी भ्रम हा कदापिही आपल्याला त्या संसारातून बाहेर काढणारा नाही. संत आपल्याला उपदेश करत असतात, सांगत असतात की बाबा हा संसार करत असतानाच तू ह्याच्यातून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर. पण संतांनी सांगितलं तरी ऐकणारी मंडळी फार थोडी असतात. संतांचा उपदेश पावसासारखा असतो, परंतु काही जण ऐकतात काही ऐकत नाहीत. इथं ते म्हणतात शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. अज्ञान गेलं की ज्ञान प्रगट झालं. ज्ञान आहेच. आकाशामध्ये सूर्य तळपतोच आहे. ढग आल्यामुळे सूर्य दिसेनासा होतो. ढग बाजूला झाले की सूर्य आहेच आहे. तसं ज्ञान हे मुळात आहेच आहे. ते स्वयंप्रकाश आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला काही निर्माण करायचं नाहीये, कुठून आणायचं नाहीये. असलेलंच आपल्याला प्रगट होतं. जसं पाण्यावर शेवाळ आहे, शेवाळ दूर केलं की पाणी स्पष्ट दिसायला लागतं, त्याप्रमाणे ज्ञान हे आपल्याला प्रगट होतं. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शीघ्रची ताबडतोब, ताबडतोब याचा अर्थ या जन्मात. पण एखाद्याची जर तयारी असेल तर जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी, ज्या क्षणाला अनुग्रह जातो ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. अरे तू आत्मा आहेस, आत्म्याला बंधन नाहीये. ज्या वेळेला अनुग्रह होतो सद्गुरूंचा त्या क्षणाला ते तुला मुक्त करतात. परंतु तुझ्या पंखात ताकद आहे का पहा झेप घेण्याची. खाली जर तुला जखडलेला असला ममत्वानी तर किती सद्गुरु जरी भेटले तरी तुला झेप घेण्याची ताकद येणार नाही. तुझं तूच त्याच्यातून सोडवून घ्यायचं आहे आणि गगनात झेप घ्यायची आहे. परंतु ते करण्यासाठी ह्या ग्रंथांचा उपयोग आहे, यातील विचारांचा उपयोग आहे. म्हणून ते पुन्हा सांगतात की ह्या ग्रंथाची फलश्रुती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. 80 आहे फलश्रुती इये ग्रंथी. सगळ्यातलं जर काही सार रूपाने जर काही सांगायचं असेल तर आत्मज्ञान होणं ही फलश्रुती आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे आपल्याला, असतकडून सतकडे जायचं आहे. हे होण्यासाठी या ग्रंथ आवश्यक आहे. पुढे म्हणतात योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्यकडे यथा योग्य विवेके सहित. योगियांचे परमभाग्य. योगी कुणाला म्हणायचं? ज्याला जीवाला शिवरूप होण्याची अत्यंतिक तळमळ लागलेली आहे आणि त्या तऱ्हेनं जो प्रयत्नशील आहे त्याला योगी म्हटलं जातं, आणि जो पूर्ण झाला त्याला योगी म्हटलं जातं. आणि योगी आणि भक्त तसे वेगळे नाहीत. भक्ताला देखील विभक्त राहायचं नाहीये, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. त्याची भक्ती जर निष्काम असेल, भगवंतच भेटावा म्हणून होत असेल, तर भगवंत भेटण्याविषयीची कामना ही निष्कामताच असते. त्याला कामना म्हणता येत नाही. पण संसारातील जर काही कामना असेल तर भगवंत दुरावतो. जोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भक्तीची क्रिया, नाम हे संसारासाठी केलेलं जात आहे तोपर्यंत भगवंताची भेट ही संभवतच नाही. दोन्ही गोष्टी एका वेळा होणार नाहीत. हिकडल्यातून जर सुटलात तर भगवंताकडे जाणे शक्य आहे. म्हणून योगी आणि भक्त ह्याच्यामध्ये फरक नाही. किंबहुना शेवटच्या मुक्कामावर जो योगी तोच भक्त आणि तोच ज्ञानी. कारण योगी ही जीवशिवाची भेटच घालतो. भक्त देखील आहे तो देखील मी भगवंताचा भक्त आहे, मी कदापि विभक्त नाही म्हणतो. आणि ज्ञानी पुरुष देखील म्हणतो सोहम बोधामध्ये सहा अहम या बोधात असतो. त्यामुळे तिन्हीचा अर्थ एकच आहे. हिथं ते म्हणतात योगियांचे परमभाग्य. आपण सामान्यतः व्यवहारामध्ये भाग्य कशाला संपतो समजतो तर धनसंपत्ती, आजूबाजूला नातलग मंडळी आहेत, घरदार, शेतीवाडी, हा भाग्य आहे असं आपण म्हणतो. परंतु इथं म्हणतात योगियांना परमभाग्य कोणतं वाटतं? अंगी बाणे ते वैराग्य. वैराग्य अंगी बाणणं हे परमभाग्य आहे. वैराग्यबद्दल सुद्धा वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत. पण वैराग्य ह्याचा अर्थ अंतर्मुखता. बाहेरचं विश्व असत आहे हे लक्षात घेऊन सत जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी दृढ बुद्धी ठेवणं, सतत अंतर्मुख राहणं, आपलं मन आणि बुद्धी त्याच्या चरणी नेऊन ठेवणं ह्याला वैराग्य असं म्हणतात. बाहेर तुम्ही कपडे काय घालता, काय करता ह्याला महत्व नाही. टिळे माळा घालता, कोणत्या रंगाचे कपडे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. परंतु वैराग्य ही मनाची एक स्थिती आहे. ती स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. असं असल्यानंतर मग जनक राजा जसे अंगावर मखमलीचे कपडे होते, राजावर बसलेले होते, तथापि देखील ते वैराग्यशील होते. कारण आत तो बोध होता. ज्ञानाग्नी अखंड पेटलेला होता, त्यामुळे बाहेर कुठल्या गोष्टीत असून देखील ते नव्हते. म्हणजे तो पाहतो आणि पाहत नाही, तो ऐकतो आणि ऐकत नाही, अशी काहीतरी एक स्थिती असते. हे अनुभवीया असायचं. ज्यांनी हे अनुभवलं आहे त्याला ते लक्षात येईल, इतरांना लक्षात येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे वैराग्य प्रयत्नपूर्वक आणावं लागतं आणि मग पुढे सहजच वैराग्य असतं. मग नायकावे ते कानची वाळी, न पहावे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जीवची गा. जे पाहायचं नाही ते पाहणारच नाही, जे ऐकायचं नाही म्हणजे त्याला आता संयम करावा लागत नाही, आपोआपच ते गाळलं जातं. अशी त्याची सहजच वैराग्याची स्थिती येते. म्हणून अशी वैराग्याची स्थिती येणं हे योगियांचे परमभाग्य असं म्हटलंय. कारण वैराग्य आणि त्या वैराग्याच्या जोडीला विवेक, विवेक आणि वैराग्य एकत्र जर आले तर परमात्मा प्राप्ती ही लांब नाहीये. नाहीतर एरवी जे वैराग्य असतं हे कांड पिसं वैराग्य असं म्हटलंय, त्याला स्मशान वैराग्य असंही म्हटलेलं आहे. रागे रागे निघून गेला तो भांड भांडोशी मेला. घरात काहीतरी भांडण झालं म्हणून त्याला वैराग्य आले म्हणून गेलेला असला तरी काय नाही, पुन्हा परत येतो. कारण आतून बोध झालेला नसतो, पण ज्ञान समजवून निघून गेला. पण ज्याच्या लक्षात यायला जसे समर्थ बाहेर पडले, ज्ञान समजूनच बाहेर पडले की ह्याच्यात नाही अर्थ, आपल्याला जे मिळवायचंय ते वेगळंच आहे, म्हणून नाथ बाहेर पडले, गोंदवलेकर महाराज बाहेर पडले, समर्थ बाहेर पडले. ही सगळी मंडळी जर आपण बघितली, लहान वयात 10, 12, 15, 17 ह्या वयात जी बाहेर पडली ती भगवत प्राप्ती घेऊनच ती आलेली आहेत. त्यामुळे हे जे वैराग्य आहे ते पाहिजे. आणि चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित, त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय चातुर्य पाहिजे. चातुर्याचा अर्थ आपण पुष्कळ समजतो की राजकारणातलं चातुर्य, असं नाहीये. सामान्य माणसाला देखील व्यवहारातही चातुर्य पाहिजे आणि परमार्थातही चातुर्य पाहिजे. म्हणून या चातुर्याला देखील विवेकाची जोड पाहिजे की ज्या चातुर्यानं व्यवहारात आणि परमार्थात दोन्हीकडे आपल्यालाही आनंद प्राप्त होईल, आपलंही हित होईल, फायदा नव्हे आपलंही हित होईल आणि दुसऱ्याचंही हित ज्यामध्ये साधेल, अशा तऱ्हेचं चातुर्य पाहिजे. कारण परमार्थात साधना करायला लागलो की पुष्कळ वेळ आजूबाजूच्या मंडळींना ते लक्षात आलं नाही की ते विरोध करायला सुरुवात करतात. अशा वेळी आपल्याला तर साधना करायची आहे, त्यांची मनं तर दुखवायची नाहीत, तर थोडं चातुर्याने आपली साधना कशी चालू ठेवता येईल हे बघायला पाहिजे. म्हणून इथं पुन्हा समर्थाने चातुर्य कळे विवेके सहित असं म्हटलंय. आत्मानात्म विवेक करून आपल्या चातुर्याचा उपयोग करून हे जे परमभाग्य वैराग्य आहे ते अंगी बांधलं पाहिजे. पहिल्यांदा वैराग्य आलं पाहिजे, अंगी बांधणं ही त्याही वरची स्थिती आहे, पण तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी पुढे काय समर्थ म्हणतात ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. जय जय रघुवीर समर्थ.